परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। आपण आपल्या या दिवाळीच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेनी करणार आहोत। तत्पूर्वी काही निवेदन करतो। सर्व साधकांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गांनी स्वरूपानंदांच्या तस्बिरीच्या दिशेने सरकून घ्यावं, तर पुरुष वर्गांनी पांडुरंगांच्या देवाऱ्याच्या दिशेने सरकून घ्यावं। सर्व साधकांनी आपले मोबाईल फोन्स कृपया स्विच ऑफ करावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत। शंकराचार्यांनी रचलेलं कृष्णाष्टकम आता आपण ऐकणार आहोत। ते सादर करेल सद्भक्त प्रणव भवाळकर।
श्रीराम भजे व्रजैकमण्डनम् समस्तपापखण्डनम् स्वभक्तचित्तरञ्जनम् सदैव नन्दनन्दनम् सुपिच्छगुच्छमस्तकम् सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरम् नमामि कृष्णनागरम् मनोजगर्वमोचनम् विशाललोललोचनम् विधूतगोपशोचनम् नमामि पद्मलोचनम् करारविन्दभूधरम् स्मितावलोकसुन्दरम् महेन्द्रमानदारणम् नमामि कृष्णवारणम् कदम्बसूनकुण्डलम् सुचारुगण्डमण्डलम् व्रजाङ्गनैकवल्लभम् नमामि कृष्णदुर्लभम् यशोदयासमोदयासगोपयासनन्दया युतम् सुखैकदायकम् नमामि गोपनायकम् सदैव पादपङ्कजम् मदीयमानसे निजम् दधानमुत्तमालकम् नमामि नन्दबालकम् समस्तदोषशोषणम् समस्तलोकपोषणम् समस्तगोपमानसम् नमामि नन्दलालसम् भुवो भरावतारकम् भवाब्धिकर्णधारकम् यशोमतीकिशोरकम् नमामि चित्तचोरकम् दृगन्तकान्तभङ्गिनम् सदा सदालसङ्गिनम् दिने दिनेन वन्नवम् नमामि नन्दसम्भवम् गुणाकरम् सुखाकरम् कृपाकरम् कृपापरम् सुरद्विषन्निकन्दनम् नमामि गोपनन्दनम् नवीनगोपनागरम् नवीनकेलिलम्पटम् नमामि मेघसुन्दरम् तटिप्रभालसत्पटम् समस्तगोपनन्दनम् हृदम्बुजैकमोदनम् नमामि कुञ्जमध्यगम् प्रसन्नभानुशोभनम् निकामकामदायकम् दृगन्तचारुसायकम् रसालवेणुगायकम् नमामि कुञ्जनायकम् विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनम् नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनम् यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयताम् तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकाष्टकद्वयम् जपत्यधीत्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्
श्रीराम। दिवाळीच्या या विशेष कार्यक्रमात मी मंदार वझे, सद्भक्त सौभाग्यवती प्राजक्ता डोरजे आणि सद्भक्त अमरीश देशपांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। ज्याच्या बासरीचा मधुर स्वर सर्वांना मोहून टाकतो, ज्याचं स्मित अतीव सुंदर आहे, जो समस्त लोकांचं पोषण करतो आणि सगळ्या दोषांचं शोषणही करतो, ज्याला भजण्याने सगळ्या पापांचं जणू हरण होतं, जो चित्तचोर आहे, जो मेघसुंदर आहे, जो नंदलाल आहे आणि हाच माखणचोर देखील आहे, भक्तांचा जो कैवारी आहे आणि दुर्जनांचा तो संहारक देखील आहे, शंख चक्र गदा पद्म ज्यांनी धारण केलेले आहेत, अशा या चक्रपाणी भगवान गोपाळकृष्णाचं स्मरण करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. काल नरक चतुर्दशी होती, त्याच तिथीला भगवान गोपाळकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि 16,000 कुमारिकांची सुटका केली आणि त्यांना समाजात खूप मोठं स्थान दिलं. तो दिवस त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून आपण तो नरक चतुर्दशी या नावाने साजरा करतो. भगवान विष्णूंचे जे दशावतार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हा 8वा अवतार. परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्टांच्या संहारासाठी, साधू पुरुषांच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी सज्जनांची पाठराखण करत त्यांना सावरायला सांभाळायला मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो असं भगवंत म्हणतात. पण हे भगवंतांचं जे अवतार कार्य आहे ते एकाच वेळेस लौकिक देखील आहे आणि एकाच वेळेस अलौकिक देखील आहे. कधी कधी ते खूप सामान्य वाटतं, अगदी तुमच्या आमच्यासारखं, आणि कधी कधी ते खूप असामान्य देखील भासतं. कधी कधी ते अगदी अनुकरणशील वाटतं, तर कधी कधी अगदी अनुकरणाच्या पलीकडचं. कधी कधी साधं वाटतं, सोपं वाटतं, रसाळ वाटतं, आणि कधी कधी एकदम गूढ. पण हे सगळं असून देखील भगवंतांचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतं, यात काही शंकाच नाही. भगवान श्रीकृष्णांनी सगळी मानवी कर्म केली आणि ती कर्म करत असतानाच त्यांनी आपलं ईश्वरत्व देखील सदैव सदाकाळ अबाधित ठेवलं. म्हणून श्रीकृष्णांचा हा अवतार पूर्णावतार मानला जातो. भगवंतांना एकूण पूर्णावतार धारण करावा लागला यावरून त्यावेळेच्या समाजाची परिस्थिती देखील आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. कंस जरासंधादी राजे होते, त्यांच्या व्यवहाराने पृथ्वी गांजली होती, चारही वर्णातील प्रजेचा छळ चालू होता. हे सगळे अहंकारी होते, बलवान होते आणि म्हणूनच उन्मत्त झालेले होते. यांच्या आश्रयाला देखील अनेक दानव होते, राक्षसी प्रवृत्तीचे, आसुरी प्रवृत्तीचे लोक होते. त्रस्त झालेले साधू संत टाहो फोडून भगवंतांकडे मदत मागत होते आणि अशा परिस्थितीत भगवंतांनी भक्ताच्या हाकेला ओ देत या भक्तवत्सल मधुसूदनांनी अवतार घेतला. गोकुळात जसा अनेक दैत्यांचा संहार केला, तशीच त्याच गोकुळामध्ये त्यांनी भक्तीची बीज पेरली. धर्माची स्थापना करताना तेव्हा प्रस्थापित अशी सगळी असुरी आणि अधर्मी हुकूमत भगवंतांनी मोडून काढली. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फेडी, सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी, दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मान गिवशी, धर्माशी नीतीशी शेषभरी, असं ज्ञानोबा वर्णन करतात.
आणि आपण पाहतो कधी कधी समाजात दुर्जनांनी सज्जनांवर मात केलेली असते. सज्जनांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे कमी झालेला असतो. अशा परिस्थितीत सज्जनांना हाताला धरून दुष्टांचा संहार केला तर सज्जनांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि साधुत्वाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. खरं म्हणजे हे सगळं काही भगवंतच घडवून आणत असतात. भक्तांना निमित्त मात्र व्हावं लागतं, पण खरं म्हणजे निमित्त होण्याला सुद्धा भक्तांना भरपूरच परिश्रम करावे लागतात, साहस दाखवावं लागतं. त्याकाळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. समाजात ब्रह्म आणि क्षत्र यांचा धर्म टिकवण्यासाठी विशुद्धता अतिशय आवश्यक होती. पांडवांमध्ये भगवंतांना संघटित असं नेतृत्व दिसून आलं. हे नेतृत्वात अपार सामर्थ्य होतं. आत्यंतिक नम्रता, त्याग, सत्यनिष्ठा आणि धर्माला आचरण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असे अनेक गुण विशेषत्वाने एकवटलेले होते. श्रीकृष्णांनी या नेतृत्वाला सिंहासनस्थ करणं हाच धर्मसंस्थापनेचा एक उपाय आहे हे ओळखलं. आणि या पांडवांमध्ये सुद्धा भगवंतांची विशेष प्रीती जर कोणावर होती तर ती म्हणजे अर्जुनावर. त्यांच्यासारखाच श्यामवर्ण अजानबाहू असा अर्जुन वीर होता, अजोड योद्धा होता, द्रोणाचार्यांचा सर्वात प्रिय शिष्य होता, धनुर्विद्येत विशेष पारंगत होता, क्षात्रधर्माला साजेचे सारे लौकिक गुण आणि पराक्रम करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे होतं. पण त्याचबरोबरीने तो बुद्धिमान देखील होता, सदहृदयी होता, भक्त होता, वैराग्यशील आणि आर्त होता. माधवाला तो आपला सखा मानत होता, पण त्यांच्याप्रती संपूर्णपणे शरणागत भाव तो हृदयात राखून होता. त्याच्या वागण्यामध्ये रूढता होती, नम्रता होती. प्रसंगी तो भगवंतांना प्रतिप्रश्न सुद्धा करत असे, पण हे सगळं करत असताना त्याची बुद्धी अतिशय निर्मळ होती. भगवंत जे सांगतील ते तसंच्या तसं आचरायची अशी त्याची तयारी होती. एका भक्तामध्ये असावेत असे सगळे गुण अर्जुनाने दाटीवाटी करून होते. त्यामुळेच सगळ्या पांडवांमध्ये भगवंत आपल्या या लाडक्या सुहृदाकडे सहजपणे आकर्षित झाले. अर्जुनासह पांडवांनी दिलेला हात भगवंतांनी शेवटपर्यंत सोडला नाही आणि पांडवांनी सुद्धा शेवटपर्यंत भगवंतांनी योजलेल्या या धर्मकार्यात त्यांना सर्वतोपरी साथ दिली. कृष्ण जन्माचं ऐप्सित असलेल्या या धर्मसंस्थापनेचा भगवंतांनी त्यांच्या भक्तांबरोबर केलेला अद्भुत रोचक असा प्रवास आपण काही निवडक प्रसंगातून आता पाहूया.
धर्मसंस्थापनेच्या कामी भगवंतांनी पांडवांची निवड केली हे खरं, पण त्यांची प्रथम भेट झाली कशी हा प्रसंग देखील मोठा गोड आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वास्तविक आत्यमामे भावंड. पांडवांची आणि श्रीकृष्णांची पहिली भेट झाली ती द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी. वारणावताच्या लक्षागृहातून विदुराच्या मदतीने सुखरूप बाहेर पडल्यावर ब्राह्मण वेष धारण करून पांडव द्रुपदाच्या पांचाल नगरीला पोचले. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी श्रीवासांच्या आज्ञेनुसार ते आले होते. द्रौपदीच्या स्वयंवराची वार्ता कळल्यावर पांडव तिथे नक्की येतील हे जाणून श्रीकृष्ण बलरामासह स्वयंवरात उपस्थित झाले. देशोदेशींचे असंख्य राजे त्या विशाल स्वयंवर मंडपात उपस्थित होते. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी एक मोठं जलपात्र तयार केलं होतं. त्याच पाण्यात वर फिरणाऱ्या माशाचं प्रतिबिंब बघून त्याच्या डोळ्याचा भेद घ्यायचा होता. एक एक करून सर्व राजांनी लक्ष वेधायचा प्रयत्न केला, पण सगळे असफल ठरले. त्याने शेवटी अंगराज कर्ण उठला. अनेक वीरांना उचलता आले नाही असे धनुष्य कर्णाने सहज उचललं. त्याने धनुष्याला प्रत्यंचा जोडली. प्रत्यंचा ताणून तो लक्ष केंद्रित करू लागला. कर्ण लक्षभेद करणार इतक्यात द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने नकारवशी सूचना केली आणि द्रौपदीने उच्च स्वरात घोषणा केली की मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही. हे ऐकून कर्णाने खिन्न मनाने धनुष्य परत खाली ठेवलं. या छोट्या प्रसंगाचा विचार करता द्रौपदीचा विवाह जर कर्णाशी झाला असता तर संपूर्ण महाभारताचा इतिहासच बदलला असता. जेव्हा कोणीही लक्षभेद करणारा उरला नाही तेव्हा सारा क्षत्रिय समुदाय संभ्रमात पडला. तेव्हा श्यामल वर्णाचा अजानबाहू पुष्ट आणि अत्यंत तेजस्वी असा एक ब्राह्मण पुढे आला. त्याच्या चालीवरून तो ब्राह्मण निश्चितच वाटत नव्हता, पण श्रीकृष्णांनी ओळखलं की हाच अर्जुन आहे. अर्जुन त्या भव्य धनुष्याजवळ गेला आणि अविचल उभा राहिला. त्याने धनुष्याला वंदन केलं आणि मनोमन भगवंतांचं स्मरण करून ते धनुष्य उचललं. निमिषात प्रत्यंचा चढवली. पाहता पाहता अर्जुनाने लक्षभेद केला. महाभारतकार सांगतात, देवांनी शत्रुहंता अर्जुनाच्या मस्तकावर दिव्य पुष्पांची वृष्टी केली. मंडपात वाद्य वाजायला लागली. लक्षभेद झालेला पाहून द्रौपदीने त्या पराक्रमी अर्जुनाला पाहिले आणि हातात श्वेत पुष्पांची वरमाला घेऊन ती मंद स्मित करीत त्याच्याजवळ गेली आणि तिने ती माला त्याच्या गळ्यात घातली. राजा द्रुपद एका ब्राह्मणाला आपली कन्या देणार हे पाहून राजे लोकांना मोठा क्रोध आला. द्रुपदाला आणि त्या ब्राह्मण कुमाराला आपण ठार मारू असं ते म्हणू लागले. शस्त्र हातात घेऊन ते राजे द्रुपदाकडे धावले. राजांना पुढे येताना पाहून एक फारच बलशाली ब्राह्मण वेगाने पुढे आला आणि वृक्ष उपटून तो युद्धाच्या पवित्र्यात उभा राहिला. ते पाहून स्वयंवर मंडपात उपस्थित असलेले भगवान श्रीकृष्ण बलरामाला म्हणाले, हा जो प्रचंड धनुष्य घेऊन उभा आहे ना, तोच अर्जुन आहे आणि जो वृक्ष घेऊन उभा आहे तो भीमसेन. त्यानंतर श्रीकृष्णांनी बलरामाला युधिष्ठिर आणि नकुल सहदेवही दाखवून दिले. ते म्हणाले, कुरुकुलातील श्रेष्ठवीर पांडव आणि आपली कुंती लाक्षागृहातून वाचलेलं पाहून मला फार प्रसन्नता प्राप्त झाली आहे. अचानक युद्धाचा प्रसंग ओढवलेला पाहून शेवटी भगवंत स्वतः उठले. त्यांनी उपस्थित सर्व राजांना सांगितलं की या ब्राह्मण कुमाराने धर्मपूर्वकच द्रौपदीला प्राप्त केलं आहे. सर्व राजे लोकांना क्रोधित होण्याचं काहीच कारण नाही, उलट त्यांना तर खंतच वाटली पाहिजे. हे ऐकून सर्व राजे युद्धापासून परावृत्त झाले. भगवंतांनी पांडवांवर आलेलं हे संकट अशा प्रकारे दूर केलं.
पांडवांवर आलेलं संकट दूर केलं खरं, पण पांडवांना श्रीकृष्णाची ओळख पटली नाही. ती पहिलीच भेट होती. त्याच दिवशी ऐन मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण बलरामासहित स्वतःहून कुंभारवाड्यात पांडवांकडे गेले. भगवान गोपाळकृष्णांनी पांडवांशी त्यांचा संबंध स्वतःहून प्रस्थापित केला. मी श्रीकृष्ण असं सांगून गोपाळकृष्णांनी युधिष्ठिराला आणि कुंतीला वंदन केलं. श्रीकृष्णाला देखील पाहून पांडवांना फार आनंद झाला. युधिष्ठिरानं कुशल समाचार विचारला, पण त्याला प्रश्न असा पडला. त्यांनी भगवान गोपाळकृष्णांना असं विचारलं की आम्ही तर इथे गुप्तरीतीने राहतोय, तुम्ही आम्हाला ओळखलं कसं? तर श्रीकृष्ण हसून म्हणाले की राजन, अग्नी कितीही झाकलेला जरी असला तरी तो ओळखला जातोच. पांडवांशिवाय असं कोण आहे की जे असं एवढं अद्भुत कर्म करून दाखवेल? तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे, सद्भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही लाक्षागृह आणि तत्समान अनेक अशा जीवघेण्या आपत्तीतून वाचलात आणि दुर्योधन त्याच्या कारस्थानात यशस्वी झाला नाही. तुमचं कल्याण असो. या भेटीतून एका भक्ती गाथेचं पान जणू लिहिलं गेलं. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नर आणि नारायण, त्या दोघांनाही जन्मजन्मांची खूण पटली. अर्जुनाला तर जणू हरवलेला ठेवाच गवसल्याचा आनंद झाला. त्यांच्या दोघांच्याही विस्मृतीत दडलेला प्रेमभाव पुन्हा प्रगट झाला आणि एक नवीनच प्रेमाची अखंड गाथा निर्माण झाली. द्रौपदीचं स्वयंवर झाल्यावर पांडवांनाच या धर्मकार्याशी हाताशी धरायचं असं भगवंतांनी ठरवलं. या विपत्तीच्या काळात त्यांना नवराज्य उभारण्यासाठी सगळ्यात अधिक आवश्यकता धनाची लागेल हे ओळखून श्रीकृष्णांनी त्यांना खूप धन, अपार सोनं, अलंकार असं दिलं. ज्यांना कोणाचाही आश्रय नव्हता, अगदी जे निराश्रय असे होते, त्यांच्या पाठीशी आता साक्षात भगवंत होते. श्रीकृष्ण आणि पांडव यांची पहिली भेट द्रौपदी स्वयंवरात झाली खरी, पण ते घडल्यानंतर काही आठवडेच मध्ये गेले असतील, पण तरी देखील श्रीकृष्णांविषयी खूप विश्वास पांडवांना आणि त्यांच्या अनुचरांना, त्यांच्याबरोबर जे होते त्यांना निर्माण झालेला दिसतो. लक्षागृह झालं आणि धृतराष्ट्राने परत पांडवांना निमंत्रण पाठवलं की तुम्ही पुन्हा या हस्तिनापूरला. तर या पार्श्वभूमीवर पांडवांनी परत जावं की नाही असा एक थोडा तेव्हा संभ्रमाची परिस्थिती होती. तेव्हा द्रुपद असं म्हणाला की भगवान गोपाळकृष्ण जे सांगतील त्याचप्रमाणे पांडवांनी करावं. त्याच्या पुढे तो असं देखील म्हणाला की जेवढा राजा युधिष्ठिर स्वतःची चिंता करत नसेल तेवढी भगवान गोपाळकृष्ण त्याची चिंता करतात. आणि युधिष्ठिरांनी सगळ्या पांडवांसह सपत्नीक हस्तिनापूरला परत जावं असा निर्वाळा भगवंतांनी दिला. भगवंतांच्या जीवनामध्ये त्याला एक अद्भुत कलाटणी या प्रसंगाने मिळाली. त्यांच्या जीवनाला आराम नव्हताच आणि यापुढे देखील त्यांचं जीवन अगदी व्यग्र अगदी व्यस्त असं होऊन गेलेलं दिसतं. अव्याहतपणे भक्तांसाठी परिश्रम हे जणू त्यांचं जीवन. आता आपण दळण म्हणूया. सद्भक्त प्रतीक चिपळूणकर ती सादर करेल. आपण त्याच्या पाठोपाठ ती म्हणणार आहोत.
थंडी मध्ये गवळणी न काग तुमची घाई, उठवून का कान्हे बाला निर्देश शशाई,
उठवून का कान्हे बाला निर्देश शशाई,
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
काली आला मर्दून आला काल तुमचा बंसीवाला,
काली आला मर्दून आला काल तुमचा बंसीवाला,
शीण त्याचा नाही गेला निर्देश शशाई,
शीण त्याचा
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
आका मारिली पेंद्याने कान्हा उठला गडबडीने,
आका मारिली पेंद्याने कान्हा उठला गडबडीने,
बऱ्याच बोल बाई अनावर होई,
बऱ्याच बोल बाई अनावर होई,
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई,
झोपे वरी मारून लाथ येई संकटी धावत,
झोपे वरी मारून लाथ येई संकटी,
याचा जन्म पत्रिकेत निद्रा सुख नाही, थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई, एको पंथांचा गवळणी ती दोऱ्या या मांडावरी, थाली पीठ जावे विठ्ठल रखुमा भाई, थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई, गुण का कान्हे बाला निर्देशे शशाई, मध्ये गवळणी नो काग तुमची घाई, थंडी मध्ये गवळणी नो काग तुमची घाई, मध्ये गौराणी नो पाग तुमची पाई
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे भावंड तर होते पण त्यांच्यात सख्यत्वाचं नातंही होतं आणि पुढे या नात्याला आणखीन एक नवीन आयाम प्राप्त होणार होता. त्यांच्यातलं हे नातं अजूनच समृद्ध झालं ते एका अद्भुत विवाहामुळे. तो आता मोठा रोचक प्रसंग आपण पाहणार आहोत. द्रौपदी स्वयंवर पार पडलं. पांचाली पाच पांडवांची पत्नी झाली. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी एका ब्राह्मणाच्या गोधनाचं रक्षण करण्याच्या निमित्ताने अर्जुनाने एकांतवासाचा भंग केला आणि त्यामुळे ठरलेल्या अटीनुसार अर्जुन 12 वर्षांच्या वनसंचारासाठी बाहेर पडला. अनेक प्रदेशातून प्रवास करत तो प्रभास क्षेत्री येऊन पोहोचला. श्रीकृष्णांना हे कळल्याबरोबर ते आतुरतेने आपल्या या प्रिय सख्याला भेटायला आले. एकमेकांना पाहिल्यावर व्याकुळतेने त्यांनी परस्परांना आलिंगन दिलं. कितीतरी दिवसांनी हे जीवलग मित्र एकमेकांना भेटत होते. श्रीकृष्णांनी अर्जुनाची अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. कित्येक दिवस कृष्णार्जुनांनी अत्यंत सुखाने प्रेमभराने एकत्र काळ व्यतीत केला. एके दिवशी नाना विषयांवर चर्चा करत मनमोकळ्या गप्पा गोष्टी करत ते दोघे रैवतक पर्वतावर गेले. तिथे यादववंशीयांचा एक मोठा उत्सव चालू होता. वसुदेव कन्या सुभद्रेला अर्जुनाने प्रथम तिथेच बघितलं आणि तो तिच्यावर मोहित झाला. श्रीकृष्णांनी अर्जुनाची ही दशा ओळखली आणि ते त्याला म्हणाले, कुंतीनंदना, ही माझी सख्खी लाडकी बहीण सुभद्रा. तुला जर हिच्याशी विवाह करायचा असेल तर मी स्वतःच पिताश्रींशी बोलेन. कुठलीच गोष्ट आडपडदा न ठेवता श्रीकृष्णांना सांगणाऱ्या, त्यांच्यापुढे संपूर्णपणे आपलं मन मोकळं करणाऱ्या अर्जुनाने तिच्या प्राप्तीचा उपाय त्यांना विचारला. या दोघा प्रिय मित्रांचा हा संवाद आणि एकंदरच हा प्रसंग मोठा हृदय आहे. श्रीकृष्ण म्हणाले, क्षत्रियांच्या विवाहाचा स्वयंवर हा एक प्रकार आहे पण तो काही भरवशाचा नाही. न जाणे ती कन्या कोणाला माळ घालेल. बलपूर्वक हरण करणं शूरवीर क्षत्रियांसाठी विवाहाचा उत्तम मार्ग आहे. अर्जुना, तू या माझ्या बहिणीला हरण करून घेऊन जा. भगवंतांच्या या बोलण्याला एक कारण होतं. दरम्यानच्या काळात दुर्योधन द्वारकेला बलरामांकडे आला होता. बलराम सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी ठरवत होते पण श्रीकृष्णांनी मात्र सुभद्रेच्या कल्याणाचा विचार करून तिचा विवाह सौरस दृष्टीने सुयोग्य अशा अर्जुनाशी करायचं ठरवलं. त्याचबरोबर श्रीकृष्णांना बलरामांचं मनही दुखवायचं नव्हतं. या दोन्ही गोष्टी भगवंतांनी अत्यंत चातुर्याने एकत्रितपणे साधल्या.
एक दिवस सकाळी सुभद्रा पूजेसाठी मंदिरात गेल्याचं जाणून अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं. सुभद्रेचं हरण झालेलं पाहून सैनिकगण आरडाओरडा करत द्वारकेत पोहोचले आणि सभेत जाऊन त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. सभापालाने नगारा वाजवून सर्वांना सूचना दिल्या. सूचना ऐकताच यादववीर चहूकडून तिथे धावत आले. सर्व यादववीर अर्जुनाशी युद्ध करण्याची भाषा करायला लागले. त्याचवेळी सभेमध्ये भगवान गोपालकृष्ण स्वस्थ चित्ताने बसले होते. हे पाहून बलराम पुढे आले आणि त्यांना म्हणाले, श्रीकृष्ण तर स्वस्थ बसले आहेत आणि तुम्ही हे काय चालवलंय? त्यांचा अभिप्राय जाणल्याशिवाय तुम्ही इतके क्रोधित कसे होऊ शकता? तुमची ही गर्जना व्यर्थ आहे. प्रथम परमश्रेष्ठ श्रीकृष्णाने आपलं मत सांगावं. यावर भगवान श्रीकृष्णांनी जे धर्मसंयुक्त भाषण केलं ते मोठे लक्षणीय आहे. त्यांचं वक्तृत्व, त्यांचा युक्तिवाद आणि प्रभाव सारेच अद्भुत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुनाने या कुलाचा अपमान केलेला नाही. माझ्यामध्ये हा संबंध अत्यंत उचित आहे. कुंतीपुत्र अर्जुन यशस्वी आहे. याने सुभद्रेचे बलपूर्वक हरण केले आहे. महाराज भरत तथा शंतनूच्या कुळात ज्याचा जन्म झाला आहे, जो कुंतीचा पुत्र आहे, त्या वीरवर अर्जुनाशी नाते जोडायला कोणाला आवडणार नाही. अर्जुनाला युद्धात जिंकणं अशक्य आहे. भगवान शंकरांना सोडून कोणी मला असा दिसत नाही की जो संग्रामात बलपूर्वक अर्जुनाला जिंकू शकेल. अर्जुन जर तुम्हाला जिंकून आपल्या नगराला निघून जाईल तर तुमचे सारे यश तात्काळ नष्ट होऊन जाईल. उलट सन्मानाने त्याला परत घेऊन येण्यात आपला पराजय नाही. त्यामुळे तुम्ही प्रसन्नतापूर्वक जा आणि धनंजयाला परत घेऊन या. वासुदेवाचं हे भाषण ऐकून यादवांनी त्याप्रमाणेच केलं. यादवांच्या विनंतीवरून अर्जुन द्वारकेला परत आला. तिथे त्याचा सुभद्रेशी विवाह झाला. या विवाहाचा आणि अर्जुनाने सुभद्रेचा हरण करण्याचा इतिहास जर पाहिला तर आश्चर्य वाटेल. एकीकडे भगवंतांनी नरकासुराने पळवलेल्या कुमारिकांना सोडवण्यासाठी नरकासुराचा वध केला तर आपल्याच परममित्राला आपल्याच बहिणीला पळवून नेण्याची कल्पना देखील सुचवली. या विवाहामागील भगवंतांच्या योजनेचा विचार करायचा झाला तर ती अधिक सखोल व दूरदृष्टीने योजलेली होती असं म्हणता येईल. अर्जुन सुभद्रेचा मुलगा म्हणजे वीर अभिमन्यू आणि अभिमन्यू उत्तरेचा पुत्र म्हणजे सम्राट परीक्षित. भगवंतांनी योजलेला अर्जुन सुभद्रा विवाह हाच नंतर कुरूंच्या आणि पर्यायाने संपूर्ण भारतवर्षाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरला. अर्जुन सुभद्रा विवाह यांनी यादव पांडव स्नेहसंबंध अधिक दृढ झाले यात संशय नाही. आता आपण एक भजन म्हणणार आहोत. नरहर कृष्णा नटवर कृष्णा. सद्भक्त प्रणव शेठ आपल्याला हे भजन सांगणार आहे. आपण त्याच्या पाठोपाठ हे भजन म्हणूया.
नरहर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला नरहर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला हरे माधवा हरे गोपिका लोला हरे माधवा हरे गोपिका लोला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला कृष्णा घन घन मीरा कृष्णा गोकुळ बाला कृष्णा गोकुळ बाला कृष्णा घन घन मीरा हरे माधवा हरे गोपिका लोला हरे माधवा हरे गोपिका लोला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला माँ कहती है बेटे को माँ कहती है बेटे को बेटा मेरा है. बेटा कहता है माँ को बेटा कहता है माँ को माँ मेरी है. ना माँ का ना बेटे का ये तो दूध पिलाने का नाता है. भाई कहता है बहन को भाई कहता है बहन को बहना मेरी है. बहन कहती है भाई को बहन कहती है भाई को भाई मेरा है. ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. कबीर कहता है कमाल को कबीर कहता है कमाल को कमाल मेरा है. कमाल यानी कबीर जी के सुपुत्र. कमाल कहता है कबीर को कमाल कहता है कबीर को कबीर मेरा है. ना कबीर का ना कमाल का ये तो हरिगुण गाने का नाता है. नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला हरे माधवा हरे गोपिका लोला नर हर कृष्णा नटवर कृष्णा यादव गोपाला यादव गोपाला कृष्णा घन घन मीरा कृष्णा गोकुळ बाला हरे माधवा हरे गोपिका लोला
धर्म संस्थापनेसाठी निमित्त म्हणून भगवंतांनी पांडवांची निवड केली. जे दानव राजे धर्माला अनुकूल नव्हते त्यांचा भगवंतांनी महाभारतापूर्वीच वध केला आणि पांडवांचं काम सोपं केलं. आता आपण भगवंतांच्या लीलावतारातील फार महत्वाचं प्रकरण पाहूया. खांडववन दहन झालं, इंद्रप्रस्थ स्थापन केलं गेलं, भगवंतांच्या अवताराचं इप्सितच साध्य झालं, श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून धर्मसंस्थापना आणि त्याला अत्यंत अनुकूल अशी राजसत्ता राजा युधिष्ठिराच्या अंगाने आकार घेऊ लागली. पण या सत्तेला सार्वभौमत्व प्राप्त होण्यासाठी त्याचा संपूर्ण आर्यावर्तात स्वीकार आवश्यक होता. नारद मुनींच्या उपदेशानुसार युधिष्ठिर राजसूय यज्ञ करण्यास सिद्ध झाला. मगध राज्याचा सम्राट जरासंध अतिवराक्रमी परंतु क्रूर आणि दुष्ट होता. 84 राजांना बंदोबस्तात ठेवून नरबळी द्यायचा असा त्याचा मानस होता. भगवंतांना राजसूय यज्ञापूर्वी जरासंध वध अतिशय आवश्यक वाटत होता. अर्जुन आणि भीमाच्या मदतीने द्वंद्व युद्धात जरासंध भीमाकडून मारला गेला. मगधाचा अडसर दूर झाल्यावर हे चारही महापराक्रमी पांडवपुत्र दिग्विजयासाठी बाहेर पडले. द्वारका आणि हस्तिनापूर अशी दोन राज्य सोडून बाकी संपूर्ण राजसत्ता या चार भागांनी जिंकून घेतल्या आणि राजसूय यज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञात अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा यासाठी विचारमंथन चालू झालं. व्यास, भीष्म अशी अनेक नावं पुढे आली. पितामह भीष्म म्हणाले, जसा दैवत्यमान सूर्य आपल्या तेजामुळे सगळ्या ग्रहमंडलामध्ये विराजमान आहे, तसेच भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व क्षत्रिय समुदायामध्ये आहेत. त्यांच्याखेरीज अग्रपूजा दुसऱ्या कोणाचीही होऊ शकत नाही. आणि महर्षी व्यास तर भगवंतांचे चरणारज शिष्यच, त्यांनीही हाच निर्णय दिला. अग्रपूजा सुरू झाली. मंगल वाद्यांचा जयघोष सुरू झाला. श्रीकृष्णांनी सहदेवाचं अर्घ्य स्वीकारलं. पूजा संपन्न झाली आणि तेवढ्यात चेहराज शिशुपाल एकदम उठला. बलदंड अशा शरीराचा शिशुपाल अत्यंत नीच शब्दांमध्ये भगवंतांची निंदा करू लागला. कृपाचार्य, द्रोण, कर्ण, अश्वत्थामा, रुक्मी, एकलव्य असे सगळे असताना या कृष्णाची पूजा प्रथम झालीच कशी, असं तो म्हणू लागला. वास्तविक पाहता शिशुपाल हा जरासंधाच्या मृत्यूमुळे व्यथित होता. श्रीकृष्णांच्या आत्मनाबरोबरच युधिष्ठिराच्या यज्ञाचं निमित्त करून मोठं युद्धच आरंभायचं असा त्याचा मानस होता. सुमित, एकलव्य अशा सर्वांना बरोबर घेऊन शिशुपाल सैन्य सिद्ध करू लागला. वातावरण एकदम बदललं. क्षणात युद्धाच्या लवकाऱ्या सुरू झाल्या. स्थापन झालेल्या धर्मसत्तेला लगेचच एक आव्हान उभं राहिलं.
अत्यंत हीन भाषेमध्ये आपला अपमान चालू असताना भगवंत मात्र एकदम निश्चल होते. एक मंद स्मित त्यांच्या मुखावर होतं असं महाभारतकार सांगतात. खूप शांत आणि धीरगंभीर आवाजात भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. शिशुपालाच्या प्रत्येक अपराधाचा पाढा त्यांनी वाचला. ते म्हणाले की याच्या मातेला मी याचे 100 अपराध माफ करीन असं वचन दिलं आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आता हा माझ्याशी कसा दुर्व्यवहार करतो आहे ते तुम्ही सगळे पाहता आहात. आता यापुढे याचा एकही अपराध याला थेट मृत्यूपर्यंत घेऊन जाईल. भगवंत हे बोलत होते आणि शिशुपाल, रुक्मिणी आईबद्दल दुरुद्गार काढत होता. ते भगवंतांनी ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या वज्रनाभी सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. कधीच न ऐकलेल्या अशा अपरिचित खूप भीषण वाद्यांचा आवाज एकदम सुरू झाला. कोणाला समजेना की तो आवाज येतोय कुठून. भगवंतांनी त्यांचे नेत्र मिटून घेतले. जणू एखाद्या महाद्वाराची कवाडच बंद झाली. त्यांचे ओठ कुठलं तरी अगम्य, अनाकलनीय असे मंत्र उच्चारू लागले, उच्चारण करू लागले। संपूर्ण सभा मंडप त्यांनी व्यापून गेला। त्यांनी आपला उजवा हात वर केला आणि त्याच्यावर लगेचच तेजस्वी वज्रनाभीचं 12 आऱ्यांचं असं सुदर्शन चक्र प्रगट झालं। या वाद्यांच्या या सगळ्या कल्लोळामध्ये जणू मेघाच्या एखाद्या गर्जनेप्रमाणे त्यांचा आवाज बाहेर पडला। ते म्हणाले, शिशुपाल, आता भगवान ब्रह्मा देखील तुला जीवाचं दान देऊ शकणार नाही। ते सुदर्शन चक्र क्षणात शिशुपालाकडे झेपावलं आणि त्याचं वाचाळ मस्तक भूमीवर तुटून पडलं। पांडवांचा आणि धर्माचा आणखीन एक शत्रू भगवंतांनी आज मारला। शिशुपालाचा अचानक झालेला वध पाहून त्याच्याबरोबरचे जे राजे होते, जे युद्धाची तयारी करत होते सुनीत एकलव्यासारखे, ते सगळे तेजोभंग झाल्यासारखे आपल्या आपल्या आसनावर एकदम बसले। मात्र हा वध करताना भगवंतांच्या तर्जनीला थोडी जखम झाली। ते रक्त पाहून भीम, अर्जुन आणि सगळेजण असं काही कापड किंवा तत्सम काही घेण्याकरता धावले। द्रौपदी मात्र तिथेच होती। आपल्या आराध्याच्या बोटातून उघळणारं रक्त पाहून ती कळवळली। तिनं आपला शेला पटकन फाडला, त्याची चिंधी करून भगवंतांच्या बुटावर बांधली। भगवंतांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। ते म्हणाले, हे कल्याणी, मी आज तुझा ऋणी झालो। यातल्या प्रत्येक धाग्याची मी वेळ येताच नक्की परतफेड करीन। पण या गूढ वचनाचा संदर्भ मात्र तेव्हा कोणाला लागला नाही। हा प्रसंग खूप अद्भुत आहे, प्रसंगामध्ये देखील खूप छटा आहेत। शिशुपालाच्या नेतृत्वाखाली जे प्रथम आव्हान धर्मकार्याला उभं राहिलं तर ते भगवंतांनी स्वतः मोडून काढलं। द्रौपदीची शरणागतता आहे, तिची उत्कट भक्ती आहे। आता याच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आपण एक गोड गीत ऐकूया। सौभाग्य सद्भक्त सौभाग्यवती सायली गंधे ते सादर करेल।
भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण। भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण। सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून। बोट श्री हरीचे कापले गबाई बांधायाला चिंधी लवकर दे। सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासी मी। पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीची बंधु शोभे नारायण। भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीची बंधु शोभे नारायण। द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण। काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्या वरी ऋण। वसने देऊनी प्रभू राखी माझी लाज चिंधी सा साठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, भर जरी ग पीतांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी जाची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करी ती जगीला भाविण, प्रीती जी करी ती जगीला भाविण, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, भर जरी ग पीतांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, नारायण नारायण।
पांडवांनी केलेला राजसूय यज्ञ संपन्न झाला। या यज्ञात दुर्योधनासहित त्याचे इतर कौरव बांधव सुद्धा सहभागी झाले होते। दुर्योधनाच्या मनात मात्र पांडवांप्रती असलेल्या ईर्षा मत्सर क्रोध या भावना अधिक प्रखर झाल्या। पांडवांचे सामर्थ्य पाहता त्यांना युद्धात परास्त करणं अवघड होतं। पुष्कळ नरसंहार करूनही जे राज्य जिंकता येणार नाही ते मी तुला जिंकून देतो असं आश्वासन देत गंधार नरेश शकुनीने हाडांपासून बनवलेले सुबक फासे दुर्योधनासमोर फेकले। पांडवांना द्यूत खेळण्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं। पांडवांचा यज्ञ मंडप फिका पडावा असा भव्य अलिशान मंडप उभारण्यात आला। या मंडपात एका बाजूला द्यूतगृहाची निर्मिती करण्यात आली। दुर्योधन आता अधीर होऊन वाट पाहू लागला ती द्यूतसभा आरंभण्याची। ज्या सभेमध्ये वेद ऋचा म्हटल्या गेल्या, ज्या सभेमध्ये ऋषींचं पूजन झालं, असुर वृत्तीच्या समूळ विनाशाचे अनेक संकल्प महाराज शंतनूच्या ज्या सभेमध्ये केले गेले, त्याच सभेमध्ये आज फाशांचे आवाज घुमणार होते। द्यूतपटाच्या एका बाजूला शकुनी दुर्योधनादी आसनस्थ झाले। त्यांच्यासमोर युधिष्ठिर पांडव विराजमान झाले। धृतराष्ट्राची संमती घेऊन द्यूत खेळायला आरंभ झाला। पटावर फासे पडू लागले। प्रत्येक पडणाऱ्या फासागणीत युधिष्ठिर आपली संपत्ती पणाला लावत होता। गळ्यातील मौल्यवान हार दास दासी गोधन ऐश्वर यासह आपले राज्यही युधिष्ठिर हरला। विवेकाने युधिष्ठिराची साथ सोडली होती। हा द्यूत आता आपल्या अहंकारापोटी आपल्या प्रतिष्ठेकरता युधिष्ठिर खेळू लागला। सारे ऐश्वर धुळीला मिळवलेलं पाहून युधिष्ठिराने एक एक करून आपल्या बांधवांना पणाला लावलं आणि त्यांनाही गमावून बसला। नकुल सहदेव अर्जुन भीम या पाठोपाठ त्यांनी स्वतःलाही पणाला लावलं, पण पटावर पडणारे फासे कृतहस्त शकुनीच्या बाजूने कल देत गेले। आता मात्र युधिष्ठिर सर्व काही हरला, पण कौरवांचा प्रतिशोध अजून पूर्ण झाला नव्हता। कपटी शकुनीने प्रत्येक डावागणीत युधिष्ठिराला दिवसत होता, उद्युक्त करीत होता आणि युधिष्ठिर त्याच्या दिवसण्याला बळी पडत होता। शकुनीने पुन्हा युधिष्ठिराला दिवसत आपली भार्या पांचालीला पणाला लावण्यास सुचवले। देहभान निसरलेल्या युधिष्ठिराने आवाहन स्वीकारत पांचालीला पणास लावले। फासांचे कर कर आवाज करत शकुनीने फासे पटावर टाकले। उपस्थित सर्वजण आपला श्वास रोखून पटाकडे पाहत होते। घरंगणारे फासे पटावर स्थिर झाले आणि सभा शांत झाली। युधिष्ठिर पांचाली हरला। हर्ष उन्मादित शकुनीने द्यूतपट उधळला जल्लोष करायला सुरुवात केली. द्रौपदी कौरवांची दासी झाली. अहंकाराने उन्मत्त झालेल्या, राजसभेच्या मर्यादा ओलांडल्या गेलेल्या या सभेला आता कोणत्याच मर्यादेची तमा नव्हती.
द्रौपदीला या सभेत घेऊन येण्याची आज्ञा दुर्योधनाने आपल्या दासाला केली, पण द्रौपदीने नकार दिला. द्रौपदीचा नकार ऐकून दुर्योधन संतापला. आवेशातच दुःशासनाकडे नजर वळवीत पांचालीला आहे तशी घेऊन येण्याची आज्ञा त्याने केली. सरळपणे जर ती दासी यायला तयार नसेल तर बळजबरीने फरफटत तिला इथे घेऊन ये, पण कोणत्याही परिस्थितीत एकटा येऊ नकोस, अशी ताकीद त्याने दिली. युद्ध चालू असताना उत्सुकतेने चौकशी करणारा धृतराष्ट्र मात्र आता शांत बसून राहिला होता. कौरवांच्या मनातील असुरी उत्सुकता शिगेला पोहोचली. ते अधीर होऊन प्रवेशद्वाराकडे लक्ष ठेवून होते. काही क्षणातच सभागृहाबाहेर होणाऱ्या आक्रोशानं सर्वांचं लक्ष वेधलं. द्रौपदीच्या केसांना धरून फरफटत दुःशासनाने तिला सभेसमोर सोडलं. स्वतःला सावरत द्रौपदीने सभेत नजर फिरवली. राजसभेत बसलेल्या भीष्माचार्यांवर तिची नजर स्थिर झाली. पितामह, तुम्ही तरी मला न्याय द्या. युत खेळून सर्वस्व हिरावून घेणं हा कुठला राजधर्म? सर्व काही हरल्यावर स्वतःला पणाला लावून जो दास बनला आहे, नंतर त्याला आपल्या पत्नीला पणाला लावायचा काय अधिकार आहे? आपल्याच वचनात अडकलेले भीष्म पांचालीने प्रस्तुत केलेल्या प्रश्नांनी बोलते झाले. पांचाली, तुझं बोलणं खरं आहे, पण तू पांडवांची धर्माने अर्धांगिनी आहेस, म्हणून जेव्हा पांडव हरले तेव्हाच तूही हरलीस. या युधिष्ठिराने स्वतःचं दास्यत्व मान्य केलंय. भीष्मांच्या या उत्तराने द्रौपदीचा एकमेव आधार सुद्धा संपला. द्रौपदी, तुझी जागा इथे आहे असं म्हणत दुर्योधनाने आपली वज्रासमान मांडी जोरात थोपटली. हे पाहताच भीमाने या दुर्योधनाची मांडी मी गदेने छिन्नविच्छिन्न करून टाकीन अशी घोर प्रतिज्ञा केली. भीमाची ही गर्जना ऐकून दुर्योधन अंमल शांत बसला, पण पुढच्या क्षणी त्याने दुःशासनाला आज्ञा केली. दुःशासना, या पांचालीला विवस्त्र कर. आधीच चेतनाशून्य झालेली ही सभा या शब्दांनी दचकून भानावर आली. भयचकित द्रौपदीचे डोळे विस्फारले गेले. कौरवांच्या क्रूर आणि अमानवीय हास्याने सभा मंडप दणाणून गेला. सभेतील सज्जनांची मस्तकं लाजणी खाली झुकली. दुःशासनाने पुढे टाकलेलं पाऊल पाहून भयव्याकुळ झालेली द्रौपदी मागे सरकू लागली.
दुःशासन पुढे झाला. द्रौपदीला आता कोणाचाच आधार नव्हता. या अनेक वीरांच्या, राजांच्या, जिथे महापराक्रमी भीम, गांडीव, धारी अर्जुन असे सगळे होते, त्या सगळ्यांनी तिची साथ सोडली. आपल्या तुटपुंजा शक्तीनी द्रौपदीने आपली वस्त्र सावरण्याचा प्रयत्न केला. सभागृहात एक भयान भीषण शांतता पसरली. सर्वांचे श्वास अवरोधले गेले. भीतीपोटी आपल्या वस्त्राला द्रौपदीनी हातानी कवटाळून धरलं. सगळ्या अर्थानी अगदी एकाकी असलेल्या द्रौपदीला आठवण झाली ती तिच्या भावाची. सावळ्या कृष्णाची तिने डोळे मिटून घेतले आणि माधवाचा धावा सुरू केला. भक्त जेव्हा कळवळवून हाक मारतो तेव्हा भगवंतांना यावंच लागतं, आणि इथं तर त्यांची स्वतःचीच, त्यांच्यासारख्या सावळ्या वर्णाची त्यांची बहीण कृष्णा होती. थोडंसं विकट हसून दुःशासनानं तिच्या पदराला हात घातला. द्रौपदीनं आता सगळा भार केशवावर सोडून तिनं हातात धरलेलं वस्त्र सुद्धा सोडून दिलं आणि ती हात जोडून उभी राहिली. गोविंद गोविंद असे शब्द तिच्या मुखातून तेव्हा बाहेर पडत होते असं महाभारतकार म्हणतात. तेवढ्यात एक सभागृहात वाऱ्याची एक मंद झुळूक व्हायला लागली. ही झुळूक आपल्या समवेत बासरीचे अगदी अस्पष्ट पण मधुर स्वर घेऊन आली. द्रौपदीला अगदी अलगत स्पर्श करत ते बासरीचे स्वर तिच्या कानावर पडले आणि तो मधुर स्वर तिच्या कानात रेंगाळू लागला. तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडून मागे कळी लागी झाला असे बौध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपल्या या लाडक्या भक्तापर्यंत भगवंतांचा संदेश पोहोचवण्यासाठी निसर्ग सुद्धा कटिबद्ध झाला. सखे मी आलोय एवढाच तो छोटासा पण मूल्यवान संदेश. द्रौपदीला आता आपल्या देहाचं भान उरलं नव्हतं. सर्वांगानं ती फक्त श्रीकृष्णाचंच माधवाचंच चिंतन करत होती. दुःशासन मात्र मदमस्त आणि उन्मत्त होऊन पांचालीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होता. पण द्रौपदीचं वस्त्र काही संपेना. एका वस्त्रातून दुसरं वस्त्र, एक रंग संपला की दुसरा रंग, अशी अनेक नवनवीन रंगांची अशी अनेक वस्त्र बाहेर पडू लागली. हा प्रकार बघून कौरव वीरांचं जे अगदी आसुरी हास्य होतं ते सगळं विरत चाललं. बलदंड बाहुबली दुःशासन वस्त्र ओढून ओढून घामेघूम झाला. एवढा वेळ मान खाली घालून जे सज्जन सभाजन बसले होते ते आता घडणारा प्रकार पाहायला लागले. आणि बघता बघता दुःशासनाच्या शेजारी एक वस्त्रांचा प्रचंड मोठा ढीग तयार झाला. वस्त्र ओढून दुःशासनाच्या अंगाला कंप सुटला आणि वस्त्र ओढतच तो भोवळ येऊन जोरात जमिनीवर कोसळला. हे दृश्य अचंबित होऊन सगळी सभा पाहत राहिली. भगवंतांनी आपल्या बहिणीचं सत्व अबाधित राखलं. तुझ्या शेल्याच्या प्रत्येक धाग्याची परतफेड मी वेळ येताच नक्की करीन असं जे वचन भगवंतांनी तिला दिलं होतं ते भगवंतांनी आज सार्थ केलं. आयवणी केली हाक मारली की भगवंत येतो, फक्त ती हाक आर्त हवी. आता आपणही आता अशीच हाक मारूया. सद्भक्त केदार आपल्याला एक भजन सांगेल, त्याच्या पाठोपाठ आपण ते म्हणणार आहोत.
चित्त चोरा यशोदा के बाल नवनीत चोर गोपाल चोरा यशोदा के बाल नवनीत चोर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल गोपाल
गोपाल गोपाल गोपाल गोवर्धन धर गोपाल यशोदा के बाल नवनीत चोर गोपाल चित्त चोरा यशोदा के बाल नवनीत चोर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल
कौरवांनी द्यूतात हरवून पांडवांचं राज्य कपटाने हिरावून घेतलं. त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लागला. सत्यनिष्ठ पांडवांनी ती अट पाळली. खडतर वनवास आणि अज्ञातवास संपल्यावर मात्र पांडवांचं स्वकष्टार्जित न्यायाचं हक्काचं राज्य त्यांना मिळावं यासाठी भगवान श्रीकृष्णांनी ताबडतोब एक सभा भरवली. कौरव पांडवांमध्ये सलोखा घडून आणेल, पांडवांना अर्ध राज्य देण्यासाठी कौरवांना तयार करेल असा धर्मशील दक्ष चतुर दूत कौरवांकडे पाठवावा. त्यामधून काही निष्पन्न झालं तर ठीक, नाहीतर यापुढचे उपाय योजावेत असं या सभेत ठरलं. असा निर्णय झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. जर युद्ध ठरलं तर तयारी असावी म्हणून युद्ध सहाय्यार्थ ठिकठिकाणच्या राजांकडे आपले दूत पाठवायला सुरुवात झाली. स्वतः अर्जुन द्वारकेला जायला निघाला. तिकडे कौरवांतर्फे दुर्योधनही यादवांचे सहाय्य मिळवण्यासाठी द्वारकेला निघाला. योगायोग असा की दोघंही एकाच दिवशी द्वारकेला पोचले. श्रीकृष्णांची भेट घ्यायला त्यांच्या महालात ते गेले तेव्हा श्रीकृष्ण मंचकावर निजलेले होते. प्रथम दुर्योधन तिथे पोचला आणि श्रीकृष्णांच्या शीर्षभागी एका उच्चासनावर बसला. अर्जुन मात्र त्यांच्या चरणांशी हात जोडून नम्रपणे उभा राहिला. त्या काळी युद्ध सहाय्यार्थ जो आधी बोलवणं पाठवेल त्याच्याकडे जायचा असा नियम रूढ होता. त्यामुळे अर्जुनाला थोडी चिंता देखील वाटली. श्रीकृष्ण जागे झाले त्याचबरोबर त्यांना प्रथम अर्जुन दिसला आणि नंतर त्यांनी दुर्योधनाला पाहिलं. त्यांनी दोघांना येण्याचं प्रयोजन विचारताच दुर्योधन म्हणाला, कृष्णा, पांडवांबरोबर आमचं जे युद्ध होईल त्यात आपण आम्हाला सहाय्य करावं. आज मी इथे प्रथम आलो आहे. पूर्वपुरुषांचा सदाचार असा आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम सहाय्य करावं. दुर्योधनाने मोठ्या धूर्तपणे पूर्वपुरुषांचा आचार पुढे केला. त्याला वाटलं आपण श्रीकृष्णांना धर्मसंकटात टाकलं. पण भगवान शतचतुर होते. ते स्मितहास्य करीत त्याला म्हणाले, राजा, तू माझ्याकडे प्रथम आला आहेस हे निःसंशय आहे, परंतु मी प्रथम अर्जुनाला पाहिलं, त्यामुळे मी दोघांनाही सहाय्य करीन. मात्र लहानाची इच्छा आधी पूर्ण करावी असं शास्त्र आहे. अर्जुन तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, त्यामुळे सहाय्य मागण्याचा अधिकार प्रथम त्याचा आहे. पुढे ते म्हणाले, या संग्रामाच्या बाबतीत मी असा निर्णय घेतला आहे की एका बाजूला केवळ मी आणि दुसऱ्या बाजूला मात्र माझी दोन औक्षहोणी सुसज्ज नारायणी सेना असेल. मात्र मी युद्धही करणार नाही आणि शस्त्रही हातात घेणार नाही. अपूर्व बुद्धिमान अशा श्रीकृष्णांनी निर्णयाचा अधिकार शत्रूकडे न देता तो हेतू पुरस्सर अर्जुनाकडे दिला आणि तोही धर्मशास्त्राच्या परिभाषेत.
अर्जुनाला यापैकी एकाची निवड करायची होती. त्याचा हा निर्णय एका तऱ्हेने अत्यंत अवघड होता. त्याची श्रीकृष्णांवरील श्रद्धा आणि एकनिष्ठता यांची नकळत परीक्षा पाहणारा होता. मात्र क्षणाचाही विलंब न लावता अर्जुन म्हणाला, मधुसूदना, तू नारायण आहेस, भगवंता, मला तूच हवास. अर्जुनाचं हे उत्तर ऐकून श्रीकृष्ण आणि दुर्योधन या दोघांनाही अत्यंत आनंद झाला. आपला विजय निश्चित आहे या आनंदाने दुर्योधन दोन औक्षहिणी नारायणी सेना घेऊन शस्त्रापुराला निघून गेला. तो गेल्यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, पार्था, अरे चांगलं लढणारं सैन्य तू सोडून दिलंस आणि मी युद्ध करणार नसतानाही माझा स्वीकार का बरं केलास? यावर अर्जुनाने जे उत्तर दिलं ते त्याच्यातल्या वीराला आणि भक्ताला साजेसं असंच आहे. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, तुझ्या सैन्याचं सहाय्य मी मागायला आलोच नव्हतो रे. तू जर युद्ध केलंस तर सर्वांना ठार मारण्यास एकटाच समर्थ आहेस. मी सुद्धा शत्रूंचा संहार करण्यास एकटाच समर्थ आहे, त्यामुळे सैन्याचं मला तितकं महत्व वाटत नाही. बोलता बोलता अर्जुनाचा स्वर किंचित सर्गतीत झाला. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, तुझा सहवास, तुझं मार्गदर्शन, तुझी प्रतिभा यांचं महत्व मला तुझ्या विराट सेनेपेक्षा कितीतरी अधिक वाटतं. अर्जुनाच्या हृदयात श्रीकृष्णांविषयी असीम श्रद्धा होती. त्यांचं सर्व बाबतीतील श्रेष्ठत्व त्याला मान्य होतं. जिथे कृष्ण तिथे यश अशी त्याची दृढ धारणा होती. आपल्या या सख्याच्या अपार सामर्थ्याविषयी केवळ मात्र ही संदेह नव्हता. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर अर्जुनाचं वर्णन सख्य भक्तीची मूळ अधिष्ठात्री देवता असं केलंय. हो का आत्मनिवेदना तळींची जे पीठिका होय सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथींची मातृका गा. अर्जुनाच्या या स्पष्टीकरणावर भगवंत संतोषले. प्रत्येक क्षणी श्रीकृष्णांजवळ आपलं मन मोकळं करणारा अर्जुन सहज विश्वासाने म्हणाला, ऋषिकेशा, माझी अजून एक खूप दिवसांची इच्छा आहे, युद्धामध्ये तू माझा सारथी व्हावंस. इतक्या विशाल पसरलेल्या कुरुक्षेत्रावर माझा रथ तू कुठे भटकू देणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. आपलं संपूर्ण जीवन आपल्या सख्याच्या समर्थ हातात सोपवलेला, समर्पणाची तयारी असलेला अर्जुन भगवंतांकडे आपल्या अंतःकरणातली इच्छा व्यक्त करत होता. अर्जुनाचे दोन्ही दंड आपल्या समर्थ भावांनी पकडत भगवंत त्याला म्हणाले, पार्था, कदाचित माझा जन्म तुझ्या सारथी होण्याकरता झाला असावा, मी तुझं सारथ्य अवश्य करेन. अर्जुनाच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकृष्णही गहिवरले. दोघांनीही परस्परांना गाढ आलिंगन दिलं. यशोदेचा कान्हा, गोकुळवासियांचा माखन चोर, राधेचा मुरलीधर आज अर्जुनासाठी पार्थ सारथी झाला. भगवान श्रीकृष्णांना स्वीकारण्यात अर्जुनाची त्यांच्यावर असलेली उत्कट प्रीती व्यक्त झाली होती आणि ते सांगतील ते ऐकायचं हा विलक्षण समर्पण भाव देखील प्रगट झाला होता. त्याचप्रमाणे साक्षात भगवंतांनी अर्जुनाचं सारथ्य स्वीकारण्यात त्यांचंही अर्जुनावरचं प्रगाढ प्रेम सारा जगाला दिसून आलं. भगवान श्रीकृष्णांसारख्या महापुरुषाच्या अंतःकरणात अर्जुनानं अढळ स्थान मिळवलं. महाभारतकालीन या दोघांचं सख्य एक उपमान बनून राहिलं. भगवंतांनी त्यांच्या जीवनात असंच सख्य अनेक जणांशी निभावलं. भगवंतांचं वर्णन करणारा आपल्या स्वामीजींनी रचलेला एक गोड अभंग आता आपण ऐकूया. सद्भक्त आनंद कुलकर्णी हा अभंग सादर करेल.
दीनदया विश्वजीवना, दीनदया विश्वजीवना, रुक्मिणी रमणा, लक्ष्मीपते कमलनयना, देवकी नंदना, लक्ष्मीपते कमलनयना, देवकी नंदना, पतित पावनायादवेन्द्रा, पतित पावनायादवेन्द्रा, श्रीधरा माधवा, मधुसूदना वासुदेवा, त्रिविक्रमा केशवा, करुणा सागर द्रौपदी सखया, करुणा सागर द्रौपदी सखया, पांडवा रक्षिता, राधा प्रियकर यशोदा सुता, दुष्टजना दंडिता, मेघश्यामानंद कुमारा, मेघश्यामानंद कुमारा, कृष्णा गोपाला, संकर्षण हरी परम मंगला, शरणागत वत्सला, श्रीनारायण विष्णु मुरारी, श्रीनारायण विष्णु मुरारी, हे कमला कांता, लीन तव पदी होइ रक्षिता, मकरंदा आता, लीन तव पदी होइ रक्षिता, मकरंदा आता, दीनदयाया विश्वजीवना, दीनदयाया विश्वजीवना, रुक्मिणी रमणा, लक्ष्मीपते कमलनयना, देवकी नंदना, लक्ष्मीपते कमलनयना, देवकी नंदना लक्ष्मीपते कमल नयना देवकी नंदना।
युद्धाची तयारी कौरव आणि पांडवांकडे दोन्ही पक्षांमध्ये सुरू होती, मात्र जर युद्ध झालं तर संपूर्ण कुरुकुलाचाच विनाश होईल, भारतातले तेव्हाचे सगळेच योद्धे मारले जातील असं मात्र काही जणांना, ज्येष्ठ लोकांना, नीतिमान लोकांना वाटत होतं। युद्ध टाळण्याचा तेव्हाचा एकमेव उपाय म्हणजे तडजोड। श्रीकृष्णांनी पांडवांच्या वतीने केलेली जी शिष्टाई आहे तर ती तेव्हा खूप महत्वाची घटना ठरली। तसे तेव्हा संपूर्ण भारतवर्षावर फार दूरगामी परिणाम झाले। आपण आता ऐकलं की द्यूतातील ज्या अटी होत्या त्या सगळ्या पूर्ण करून 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं 13 वर्षांचं वनवास संपवून पांडव परत आले। दुर्योधनांनी मात्र त्यांचं राज्य गिळंगृत केलं होतं। राज्य परत मिळावं नाहीतर युद्धासाठी आम्ही तयार आहोत अशी भूमिका पांडवांनी घेतली। तेव्हा धृतराष्ट्राने संजयाला शिष्टाईसाठी प्रथम पांडवांकडे पाठवलं। संजयाने पांडवांची सरळता, उदारता, नीती या सगळ्याचं खूप स्तुती केली आणि युद्ध कसं निरर्थक आहे किंवा हे रक्तलांछित भोग कसे वाईट आहेत किंवा कुर या सगळ्या कुलसंहारांनी काय दोष निर्माण होऊ शकतात, कसं पाप लागू शकतं याचं खूप वर्णन केलं। एवढंच नाही तर तू पुढे असं म्हणाला की कौरवांकडून जर राज्य मिळत नसेल तर पांडवांनी भिक्षा मागावी आणि उदरनिर्वाह करावा, पण युद्ध करण्याचं पाप मात्र काही करू नये। आणि या सगळ्यामागे धृतराष्ट्राची कुटिल बुद्धी होती, म्हणून त्याला महाभारतात देखील मधुजीव सर्प असं म्हटलेलं आहे। बारकाईनं पाहिलं तर असं दिसतं की संजयांनी जे प्रश्न तेव्हा सभेमध्ये मांडले किंवा जे तो बोलला तर तशाच आशयाचे सगळे प्रश्न अर्जुनांनी अर्जुन विषाद योगात भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात भगवंतांना विचारले, तेच प्रश्न विचारले। म्हणजे पांडवांच्या मनामध्ये युद्धामुळे जे भीषण परिणाम होतील त्याचं बीज प्रथम संजयांनी पेरलं, भगवंतांना हे सगळं लक्षात आलं, तेव्हा सहदेव सोडता बाकी सगळे पांडव भ्रमित झाले। भीम तर म्हणाला की आम्ही चालत जाऊ दुर्योधनाला भेटू आणि तो म्हणेल तसं वागू, पण आमच्यामुळे भारतवर्षाचा किंवा भारत वंशाचा संहार होऊ नये। भगवंतांनी या सगळ्या संदेहाचा नायनाट केला आणि संजयाच्या फसव्या आणि जे भ्रामक तत्वज्ञान तो सांगत होता त्याचं त्याला खूप सडेतोड उत्तर दिलं। ते म्हणाले की राजा धृतराष्ट्र जर पुत्रांसमवेत पांडवांचं राज्य हडप करतोय तर त्याच्यामध्ये आणि एखाद्या चोर डाकूमध्ये काय अंतर आहे? राज्यप्राप्तीसाठी युद्ध करत असताना जरी आमचा वध झाला तरी ते धर्मच आहे। सनातन धर्म हेच सांगतो की क्षत्रियांनी एकतर रणभूमीवर प्राण द्यावा आणि धर्मानी युद्ध करावं, पण भिक्षा मागू नये। भिक्षा मागणं मात्र क्षत्रियांकरता पाप आहे। भगवंतांनी संजयाच्या प्रत्येक तर्काला योग्य प्रतिवाद करत पांडवांच्या मनावरचं सगळं मळभ दूर केलं आणि धृतराष्ट्राने जो शेवटचा डाव त्याचं राज्य वाचवण्यासाठी टाकला होता तर तो देखील भगवंतांनी उधळून लावला। तर संजयाला त्यांनी निरोप दिला, तो निरोप खूप ऐकण्यासारखा आहे। तो संजयाला त्यांनी निरोप असा दिला की तू दुष्टबुद्धीच्या धृतराष्ट्राला जाऊन सांग की सगळे यज्ञ याग सगळी हवनं आटपून घ्या, ब्राह्मणांना ज्या दक्षिणा दान व्रत करायची असतील ती सगळी करून घ्या, लौकिकातला जो आनंद पुत्रांसह प्रपौत्रांसह साजरा करायचा आहे तो करून घ्या, नंतर ही संधी मिळणार नाही, फार मोठा संहार होणार आहे, तुझे सगळे पुत्र आणि प्रपौत्र या युद्धात मारले जातील, धर्माचं आचरण करणारे महात्मा पांडव शांती करताही तयार आहेत आणि युद्धाकरताही समर्थ आहेत आणि हीच भूमिका सांगण्याकरता मी स्वतः हस्तिनापुराला येईन, असा त्यांनी संजयाजवळ निरोप दिला।
भगवंत हस्तिनापूरला शिष्टाईसाठी निघण्यापूर्वी निरोप घेण्यासाठी
आपल्या जीवाभावाच्या सखीकडे द्रौपदीकडे आले. आपला आणि आपल्या पतींचा झालेला अपमान 13 वर्षांपासून एखाद्या प्रज्वलित अग्निप्रमाणे ती मानिनी हृदयात बाळगून होती. संधीची अपेक्षा करणाऱ्या पांडवांच्या भूमिकेमुळे तिचं हृदय अक्षरशः विदीर्ण झालं होतं. एखाद्या सिंहाने गर्जना करावी अशा प्रकारे प्रतिज्ञा करीत श्रीकृष्ण तिला म्हणाले, कृष्णे, तू ज्यांच्यावर क्रुद्ध झाली आहेस त्यांच्याही स्त्रिया आपल्या प्रिय पतींना अर्जुनाच्या बाणांनी छिन्न विच्छिन्न होऊन धरतीवर मरून पडलेलं पाहून अशाच प्रकारे रुदन करतील. तुझे आश्रू आवर. मी प्रतिज्ञा करून सांगतो की तू सम्राज्ञी होशील आणि तुझे पती राजलक्ष्मीनी संपन्न झालेले लवकरच पाहशील. आकाश कोसळून पडेल, हिमालय विदीर्ण होईल, परंतु माझे वचन व्यर्थ होणार नाही. अखेर शिष्याईसाठी भगवान गोपाल कृष्ण हस्तिनापूरला निघाले. राजा धृतराष्ट्राने ज्या योगे भगवंत दुर्योधनावर प्रसन्न होतील अशी सर्व उपभोग सामग्री प्रस्तुत केली. श्रीकृष्णांनी त्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. एवढंच नाही तर दुर्योधनाचं भोजनाचं निमंत्रणही नाकारून भक्तवत्सल असे भगवान गोपाल कृष्ण आपल्या धर्मपरायण भक्ताच्या विदुराच्या घरी हक्काने गेले. तिथे भोजन आणि मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कौरव सभेत उपस्थित झाले. कौरव सभेत भगवंतांनी पांडवांची बाजू सर्वांसमक्ष मांडली. कौरवांनी पांडवांप्रती केलेल्या दुर्व्यवहाराचा पाढा सभेसमोर वाचला. तसंच पांडवांच्या अतुलनीय पराक्रमाचं वर्णन करून पांडव अजेय आहेत आणि त्यांच्याशी संधी करणं हाच विनाश टाळण्याचा एकमेव उपाय असल्याचं सांगितलं. पांडवांना त्यांनी पराक्रमाने मिळवलेलं सर्व साम्राज्य परत मिळावं अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ते जर परत मिळणार नसेल तर संधी होऊ शकत नाही. युद्ध अटळ आहे असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. या क्षत्रियांना विनाशापासून वाचवणं तुमच्या हातात आहे असं धृतराष्ट्राला सांगितलं. पण आपली मुलं आपल्या आज्ञाबाहेर वर्तन करतात असं सांगून धृतराष्ट्राने स्वतःची सोडवणूक करून घेतली. श्रीकृष्ण म्हणाले, मी शेवटचा पर्याय देतो. 5 पांडवांसाठी तू केवळ 5 गावं दे. परंतु उन्मत्त झालेल्या दुर्योधनाने त्यांची अवहेलना केली. श्रीकृष्णांना उद्देशून तो म्हणाला, केशवा, मी महाबाहो दुर्योधन जिवंत असेपर्यंत तीक्ष्ण सुईच्या अग्रभागावर बसेल इतकी भूमीही मी पांडवांना देणार नाही. दुर्योधनाच्या या दुर्वचनाने भगवंताचे डोळे लाल झाले. काही विचार करून निश्चयाने ते त्याला म्हणाले, दुर्योधना, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू रणभूमी तुला वीरशय्या प्राप्त होईल. आता फार मोठा नरसंहार होणार आहे. दुर्योधनाच्या मनात मात्र अतिशय दुष्ट खलबतर असली जात होती. जन्मतः देखील ज्याला बेड्या बांधू शकले नाहीत अशा मायापती भगवंतांना बेड्या ठोकण्याची आज्ञा त्याने सेवकांना केली. भगवंतांच्या चेहऱ्यावर मधुर स्मित पसरले. ते म्हणाले, हे दुर्योधना, तू जर मला बंदी बनवू शकत असशील तर जरूर तसा प्रयत्न करून बघ. पुन्हा एकदा राजसूय यज्ञासारखा प्रसंग उद्भवला. जोराचा वारा व्हायला लागला. पुन्हा एकदा त्याच अपरिचित वाद्यांचा दंडनाद सुरू झाला. पाहता पाहता भगवंतांचं मोरपीस त्या सभेच्या छताला जाऊन भिडलं आणि एक प्रचंड मोठा तेजाचा झोत त्यांच्या सर्वांगातून प्रगट झाला. बंधक करणं तर दूरच, पण भीष्म, द्रोणाचार्य, विदूर यांखेरीज बाकी कोणी भगवंतांचं ते अलौकिक अद्भुत विश्वरूप पाहू देखील शकत नव्हते. त्या तेजाने सर्वांचे डोळे दिपले. मोठं विलक्षण ऐश्वर्य असं ते रूप आवर्त घेऊन भगवंत त्या सभास्थानातून बाहेर पडले.
भगवंतांनी केलेली ही शिष्टाई किंवा शांती प्रस्तावच या महायुद्धाची जणू नांदी ठरला. भगवंतांना युद्ध घडवूनच आणायचं होतं असं दिसतं. त्यामुळे शांती प्रस्ताव सादर करताना देखील दुर्योधनाचा पुष्कळ अपमान भगवंतांनी केला. त्यांनी खूप आवाजवी मागण्या केल्या. स्वतःच्या सामर्थ्याचं एक सुयोग्य प्रदर्शन त्यांनी केलं. ज्या 5 गावांची मागणी श्रीकृष्णांनी केली ती मान्य होण्यासारखी नव्हतीच, कारण 5 भावंडांनी मिळून 1 इंद्रप्रस्थ स्थापन केलं तर ते दुर्योधनाला सहन झालं नाही. तर वेगळ्या प्रत्येक महापराक्रमी 5 भावंडांची 5 वेगळी गावं म्हणजे 5 स्वतंत्र राज्य दुर्योधनाला मान्य होऊच शकत नव्हती. पण दिसताना मात्र असं दाखवलं गेलं की त्यांनी पांडवांना केवळ 5 गावं नाकारली. भगवंतांनी दुर्योधनाला राज्यलोभापायी जे जे दुष्कृत्य केली होती ती सगळी लोकांसमोर आणली, जेणेकरून सगळे तिथले जे प्रजानन उपस्थित राजे होते तर ते देखील मनातून दुर्योधनाचा तसा धिक्कारच करतील. तसंच आपण पूर्णपणे अन्यायाच्या पक्षात आहोत ही जाणीव त्यांनी स्वतःला कर्तव्यपरायण न्यायी असे जे भीष्म द्रोणांसारखे जे समजत होते त्या सगळ्यांच्या मनावर भगवंतांनी बिंबवले. त्याच्यामुळे झालं असं की शत्रू पक्षाच्या जे धुरीण होते जे सेनापती होते त्यांच्या मनात जी युद्धाविषयीचा जो उत्साह होता त्याची जागा म्हणजे मृत्यूची आकांक्षा पराभवाचीच इच्छा किंवा आणि आंतरिक सल यांनी घेतली. संजयानं जी विषवेली पेरली किंवा पेरण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हानी भगवंतांनी कुरु राजसभेत जाऊन केली असं म्हणता येईल. दुर्योधनानं कैद केल्यानंतर सुद्धा त्यांनी जे अलौकिक विश्वरूप तेव्हा दाखवलं तर ते पाहून देखील तिथले जे सात्विक आणि धर्मपरायण जे लोक होते त्यांना खात्री पटली की दुर्योधनाचा विजय होऊ शकत नाही, जिथे भगवंत आहेत तर तिथेच विजय. तर हाच या शिष्टाईमागचा हेतू होता की काय असा काहीसा प्रश्न पडतो. म्हणून त्यांनी जरी ते शिष्टाईसाठी गेले त्यांनी कौरव पांडवांमध्ये संधी घडवण्याचा प्रयत्न केला असं दिसत असलं तरी युद्ध घडावं अशीच त्यांची इच्छा होती असं वाटतं. त्यांनी द्रौपदीला जे वचन दिलं होतं किंवा संजयामार्फत जो निरोप पाठवला होता यावरून ते दिसतं आणि याचीच मुळे नंतर देखील सापडतात. महाभारताच्या युद्धोपरांत जेव्हा गांधारींनी विचारलं की केशवा तू हा नरसंहार थांबवू शकला असताच ना, तर तेव्हा भगवंत म्हणतात की हो मी हा नरसंहार निश्चित थांबवू शकलो असतो पण मी तो थांबवला नाही. त्यामुळे युद्ध त्यांना घडवून आणायचं होतं हे नक्की. ही शिष्टाई मात्र वरकरणी पाहता अयशस्वी झाली आणि युद्धाच्या प्रसंगाच्या आधी भगवंतांच्या कृपेनी संपूर्ण मानवजातीला अर्जुनाच्या योगानी भगवद्गीता प्राप्त झाली. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी आपल्या भक्तावर अशीच कृपा केलेली दिसते. पंढरीचा पांडुरंग हा देखील श्रीकृष्णाचाच अवतार. आता सद्भक्त हर्षवर्धन जोशीकडून आपण एक अभंग ऐकूया, पंढरीचा देव बहुत कोवळा.
फळे भक्षी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नाम म्हणे हरी गोड मनी नाम म्हणे हरी गोड मनी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव पंढरीचा देव
भगवान श्रीकृष्ण हे अवतारी युगपुरुष होते. धर्म पालन करणाऱ्या सत्यनिष्ठ पांडवांना त्यांनी हाताला धरलं. प्रत्येक संकटात समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मग ते लक्षागृहातून वाचवणं असो, द्रौपदीला वस्त्र पुरवणं असो की शिष्टावी असो, भगवंतांनी त्यांचं भौतिक पातळीवर संरक्षण तर केलंच, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, त्याला आध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन केलं. अर्जुन हा रुजुबुद्धीचा होता, सरळ अंतःकरणाचा आणि निर्मात्सरी होता, भगवंतांचा सखा शिष्य भक्त होता. त्यांनी भगवंतांना परिप्रश्न केले. हे सर्व प्रश्न केवळ तर्कबुद्धीला शमवण्यासाठी नव्हते, तर स्वतःत सुधारणा घडवून आणण्यासाठी होते. म्हणून भगवंतांनी त्याची सविस्तर उत्तरं दिली, अगदी त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत. त्यामुळे संवाद खंडित न राहता वाहता राहिला. गुह्यातलं गुह्य असं ज्ञान त्याच्यापुढे सहज प्रगट केलं. गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योगात भगवंत म्हणतात, ऋषी नाम वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः. एवढंच नाही तर विश्वरूप दर्शन घडवून त्यांनी अर्जुनावर पूर्ण कृपा केली. विश्वरूप दर्शनानंतर श्रीकृष्ण सद्गुरू म्हणून अर्जुनाच्या हृदयात प्रतिष्ठित झाले. त्यांचं सख्य पूर्णत्वाला गेलं. म्हणूनच कृष्णार्जुनांच्या सख्यत्वातून उद्भवलेली ही भगवद्गीता समस्त भारतीय ग्रंथशास्त्रांचा प्राण म्हणून ओळखली जाते. अर्जुनाच्या निमित्ताने साऱ्या विश्वावर भगवद्गीतेचा फार मोठा उपकार झाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे गीतेचे हे दुभते मत्स्य करुणी पार्थाते दुभांनी जगापुरते श्रीकृष्ण गाय. भगवद्गीतेच्या माध्यमाने भगवान श्रीकृष्णांनी धर्मसंस्थापनाच केली. प्रस्थापित धर्माला एक परिशुद्ध आयाम प्राप्त करून दिला. म्हणूनच आज 5000 वर्ष झाली तरीही भगवद्गीतेचा उपदेश आपल्या सर्वांना जीवन कसं जगावं यासाठी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन करत आहे. असं वाटतं की महाभारतातील या सर्व व्यक्तिरेखा कुठेतरी आपल्या जीवनालाही स्पर्श करून जातात. विविध सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तींनी आपलं व्यक्तिमत्व बनलेलं असतं. त्यातलं काही छटा पुसत तर काही ठळकपणे प्रतिबिंबित झालेल्या आपल्याला आपल्या जीवनात दिसतात. महाभारतातील या कथेत द्रौपदीची अनन्य भक्ती आपल्याला खुणावते तर अर्जुनाचं भगवंतांशी असलेलं मनोहारी सख्यत्वाचं नातं आकर्षून घेतं. प्रदृतही ज्याच्या केसातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी प्रगटत असे तो महान भागवत अर्जुन कसा असेल. त्याने किती परमाबोधीचा ध्यास घेतला असेल भगवंतांचा असं वाटतं. आपण त्याच्यातला अंश तरी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपलं जीवन धन्य होईल. पांडवांचं जीवन कष्ट सोसत असतानाही अतिशय धर्मनिष्ठ प्रामाणिक आणि कर्तव्यपरायण असं होतं. म्हणूनच ते भगवंतांना अतिशय प्रिय होते. आपलं हे जीवन आपल्या सद्गुरूंना आवडेल असं असायला हवं. नमस्त युक्त संयमित किमान त्याचा प्रयत्न तरी आपण करायला हवा. महाभारतीय युद्ध हे सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांमध्ये होतं. आपल्या हे जीवनात या वृत्तींचा लढा हर क्षणाला चालू आहे. आपल्या आत अर्जुन आहे आणि दुर्योधनही आपल्या आतच आहे. आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणत्या वृत्तीचा पाठपुरावा करतो. येतो कृष्णस ततो जय हा. जिथे भगवंत तिथेच विजय. आपल्यासाठी आपले प्राणप्रिय स्वामीजीच आपले भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्या प्रेमाचा मार्गदर्शनाचा सदैव आधार आपल्याला आहे. कुविचारांपासून दुष्प्रवृत्तींपासून ते सदैव आपलं संरक्षण करत आहेत. हे खरं म्हणजे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आपण आपल्या जीवनरथाचे दोर त्यांच्याकडे सोपवण्याचा निरंतर अभ्यास करत राहू. त्यांच्या कृपेस अधिकाधिक पात्र होऊ. दीपावलीच्या या मंगल दिनी आपण त्यांच्या चरणांशी कृपाशीर्वाद मागूयात. हरी ओम तत्सत.
हरी 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 हरी. हरी ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. दिवाळीचा हा उत्सव तशा तऱ्हेने आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. दिवाळीचे हे सहाही दिवस निरनिराळ्या तऱ्हेने श्रीकृष्णांची आणि विष्णूंची पर्यायांनी लक्ष्मीची अशी भक्ती पूजा सांगणारे दिवस आहेत. भाऊबीजेच्या दिवसाला देखील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा संबंध जर जोडला तर तो किती पवित्र दिवस आहे असं लक्षात येईल. एक प्रकारे सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी महत्वाचे असे हे आपल्या जीवनात प्रतिवर्षी येणारे सहा दिवस आहेत की ज्या दिवशी राजापासून रंकापर्यंत सर्वजण आपल्या जीवनातली जी सुख दुःख असतील अडचणी असतील त्या बाजूला ठेवून केवळ आनंद साजरा करतो असे हे दिवस आहेत. आजचा हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी फार चांगला साजरा केला. या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांचं दिव्य आणि ऐश्वरीय असं चरित्र ईश्वरी चरित्र सर्वांच्या समोर अतिशय थोडक्यात सुसंबद्ध रीतीने असं मांडलं. भगवान श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या जीवन कालातच त्यांना भगवंत म्हणून मानलं जात होतं। असे हे एकमेव अवतार आहेत की ज्यांच्या जीवन कालातच त्यांना भगवान म्हणत होते। प्रभू रामचंद्रांना देखील नाही, आणि प्रभू रामचंद्र स्वतःला तसं मानत नव्हते। प्रभू रामचंद्र आदर्श म्हणून मानले जात होते, आणि तेही स्वतःला अयोध्येचा राजा दशरथ याचा मी मुलगा आणि धर्मस्थापना सुयोग्य न्याय यंत्रणा यासाठी मी आहे अशी त्यांची जन्मभर भावना होती। कदाचित रामचंद्रांच्या जीवनाच्या शेवटी शेवटी त्यांना भगवंत मानायला सुरुवात झाली, आणि झाली हे नक्की, कारण रामचंद्रांनी देह ठेवल्यानंतर अयोध्येने त्यांच्याबरोबर देह ठेवला असं म्हटलं जातं। सगळ्या अयोध्येला मुक्ती लाभली, पण आपलं जीवन मानवी मर्यादेमध्ये आहे अशा पद्धतीनेच रामचंद्र जीवन जगले। भगवान श्रीकृष्ण मात्र त्याला तसे अपवादच होते, स्वतःही आणि समकालीन म्हणजे त्यांचे गुरु सांदीपनी त्यांनी देखील श्रीकृष्णांना उपदेश करताना हे माधवा मी तुझंच ज्ञान तुला देतो आहे असं म्हणून आत्मज्ञानाचा उपदेश केला, जे ज्ञानापासून कदापि वंचित नव्हते आणि आपण वंचित नाही आणि केवळ मानव आहोत अशा प्रकारची उद्घोषणा त्यांच्या जीवनात कधीच नव्हती। भगवान व्यास हे त्या काळी असणारे अग्रगण्य ऋषी मुनी, त्यांनी महाभारतातली प्रत्येक व्यक्ती ही कोणकोणत्या दैवी शक्तीच्या अंशापासून निर्माण झाली याचं वर्णन केलं, आणि भगवान आणि त्यांचा सगळा परिवारच एकूण दैवी कसा आहे हे प्रथमच वर्णन करून सांगितलं। त्याच्यात ते यस्तु नारायणो नाम देव देवहा सनातनहा तस्यांशो मानुषेश्वासी वासुदेव प्रतापवान असं श्रीकृष्णांबद्दल म्हणतात। सनातन देव देव म्हणजे देवांचाही देव असा जो नारायण, त्याचा मनुष्यातला अंश म्हणजे प्रतापी वासुदेव होय असं ते म्हणतात। महाबल बलदेव हा शेषाचा अंश असून अत्यंत तेजस्वी प्रद्युम्न हा सनत्कुमारांचा अंश, लक्ष्मीचा रममाण होण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झालेला भाग म्हणजे भीष्मकाच्या कुळात उत्पन्न झालेली साध्वी रुक्मिणी आहे असं ते म्हणतात। आज लक्ष्मीपूजन आहे, युधिष्ठिर भीम नकुल सहदेव हेही भगवंतांना त्या तऱ्हेने भगवंत म्हणूनच मानत होते, पण अर्जुनाशी त्यांचं विशेष सख्य होतं। त्या काळी असणारे अजून एक महान भागवत म्हणजे भीष्म। भीष्मांच्या मनामध्ये देखील कशा प्रकारे श्रीकृष्णांबद्दलचा भाव होता, महाभारतकार म्हणतात की भीष्म त्यांना पुराण ऋषी वेदात्मा ज्ञानी लोकांनाही अगोचर सर्वश्रेष्ठ जगाचा उत्पत्ती प्रलय करता वर्तमान भूत व भविष्य अशा सर्व काळांवर नियंत्रण ठेवणारा, केशीला ठार मारणारा, सर्व यादवांचा आधारस्तंभ असा भगवान श्रीकृष्ण द्वारकेतील सैन्याचे अधिकार वासुदेवांच्या स्वाधीन करून यज्ञात आला. राजसूय यज्ञामध्ये जेव्हा भगवंत प्रविष्ट झाले तेव्हा भीष्मांनी केलेले हे वर्णन आहे. अगरपूजेच्या वेळेला देखील भीष्मांनी श्रीकृष्णांचं वर्णन असंच केलं. खरं म्हणजे तेव्हा असं सूचित केलं गेलं पांडवांकडून की व्यासांची अग्रमानानी पूजा व्हावी. व्यासांनी भीष्मांची अग्रमानानी पूजा व्हावी कारण ते महान भागवत आहेत आणि तुमच्या कुळात सर्वात वरिष्ठ आहेत असं सांगितलं. आणि भीष्मांनी श्रीकृष्णांची अग्रमानानी पूजा व्हावी असं सांगितलं. तेव्हा ते म्हणतात की हा श्रीकृष्ण केवळ आम्हालाच पूज्य आहे असं नाही, तर त्रैलोक्यात सर्वांनाच हा पूज्य आहे. संपूर्ण जगत श्रीकृष्णांच्या ठाई प्रतिष्ठा पावलेलं आहे. मोठे मोठे वृद्ध इथं उपस्थित आहेत तरी देखील आम्ही श्रीकृष्णांचीच पूजा करतो, इतरांची नाही. श्रीकृष्ण सर्वांची उत्पत्ती आहेत, त्यांच्यामुळेच विश्वातील सर्व चराचर अस्तित्व टिकून आहे. हाच अव्यक्त प्रकृती असून शाश्वत ईश्वरी तत्व हाच आहे. सर्व प्राणीमात्रांपेक्षा हा श्रेष्ठ असून सर्व कारणांनी हा पूज्यतम आहे असं बरंच वर्णन भीष्मांनी केलं. आणि श्रीकृष्णांची अग्रमानानी पूजा व्हावी असं सुचवलं आणि व्यासांनीही त्याला तत्काल अनुमोदन दिलं. एवढंच नव्हे तर युद्धाच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा भीष्म कोणालाही आटोपेनात, तेव्हा पांडव पक्षाचा अभिमान धरून भगवान श्रीकृष्णांनी रथावरून खाली उडी घातली. आणि आपलं चक्र हातात घेऊन भीष्मांवर चाल केली. भीष्मांचा पराक्रम असा होता की एक वेळ परशुराम त्यांचे गुरु, पण जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा परशुरामांसारख्या गुरूंसमोर देखील त्यांनी शस्त्र खाली न ठेवता युद्ध केलेलं होतं. पण श्रीकृष्ण अंगावर धावून आलेले पाहताना भीष्म त्यांना उद्देशून असं म्हणतात की हे जगन्निवासा देवेशा ये ये असं म्हणतात. तुला माझा नमस्कार आहे. हे चक्रपाणी माधवा, तू जबरदस्तीनी या रणांगणात माझ्या श्रेष्ठ रथावरून मला खाली पाड. तू मला या युद्धात ठार मारलंस तर त्यापेक्षा मला कल्याणकारक असं दुसरं काही असू शकत नाही. हे अंधक आणि वृष्णींचा नाथा, तू स्वतः दुसरा कोणीही माझा प्रतियोद्धा नाही म्हणून माझ्या अंगावर चालून आल्या कारणानी पराक्रमाच्या क्षात्रवृत्तीच्या दृष्टीनी तू मला खरी प्रतिष्ठा मिळवून दिलीस असं भीष्म श्रीकृष्णांना म्हणतात. परत नव्या दिवशी देखील युद्धाचा तसाच प्रसंग उद्भवला. पांडवांची अक्षरशः ससे होलपट सुरू झाली तेव्हाही भगवंत आपल्या हातात असणारा चाबूक घेऊन भीष्मांच्या अंगावर धावून गेले, रथावर चढू लागले. भीष्मांनी आपल्या हातातलं धनुष्य टाकून दिलं. त्यांनी आनंद प्रदर्शित केला, श्रीकृष्णांचं स्तवन केलं. हे देवाधिदेवा त्रिविक्रमा, शंख चक्र गदाधरा, सुर आणि असुर तुलाच नमस्कार करतो, माझा तुलाच नमस्कार असो. हे पुंडरीकाक्षा, तू नेहमी माझं संरक्षण कर. तू सर्व ब्रह्मांडाचा आत्मा आहेस, तूच सविता, विराट, सनातन, परमात्मा, वासुदेव सुत, पण जीवरूपानी तूच सर्वत्र नटलेला आहेस. महातपस्वी व्यास आणि नारद यांनी मला बद्रिकाश्रमात तपश्चर्या करणारे नर आणि नारायण अवतीर्ण झाले असल्याचं सांगितलं आहे. मी माझा देह सोडणार आहे, तू धावून येतो आहेस. तू मला आज्ञा दिलीस म्हणजे तुझ्या आज्ञेनी मी परमगतीला आता जातो, असं भीष्म म्हणाले. व्यास आणि भीष्म हे दोघही तसे भगवंतांना जसे मानत होते नारद मानत होते. अगदी सुरुवातीला मी सांगितलं की प्रथम व्यासांची अग्रमानाने पूजा करावी आणि नंतर त्यांनी सुचवलं भीष्मांची. तो संदर्भ थोडा चुकला, प्रथम भीष्मांची करावी असा प्रस्ताव आला आणि भीष्मांनी व्यासांचं नाव सुचवलं आणि व्यासांनी भगवंतांची अग्रमानाने पूजा करावी असं सुचवलं. पण ते भगवंत ज्यांना सर्व ऋषी मुनी सांदीपनींसकट परमात्मा मानत होते तेही स्वतःला परमात्मा मानतात आणि ते वेळोवेळी व्यक्त करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये हा फरक आहे. सगळं युद्ध जिंकल्यानंतर रामचंद्रांची स्तुती देवांनी केली आणि ते भगवंत आहेत असं म्हणाले तेव्हाही रामचंद्र हात जोडून म्हणाले की मला एवढंच माहिती की मी दशरथाचा पुत्र आहे आणि अयोध्येचा मान त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी एवढं मोठं युद्ध आरंभिलं. पण गीतेमध्ये 9वा 10वा 11वा अध्याय याच्यामध्ये श्रीकृष्णांनी स्वतःचा ईश्वरी भाव सांगितला. भगवद्गीतेमध्ये प्रारंभापासूनच भगवंतांची स्वतःबद्दलची ईश्वरत्वाची धारणा कायम असलेली दिसून येते. 4व्या अध्यायामध्ये अर्जुनाशी बोलत असताना हा योग मी प्रथम विवस्वानाला सांगितला असे उद्गार भगवंतांच्या मुखातून बाहेर पडले आणि अर्जुनानी असं विचारलं की तू तो कृष्ण सापेचा, तू आत्ता अलीकडचा आणि तू विवस्वानाला सांगितला, विवस्वानांचा जन्म कधी झाला हे आमच्या वडिलांच्या वडिलांनाही माहिती नाही, इतका पूर्वीचा सूर्य असताना तू विवस्वानाला हा योग सांगितला असं आम्ही मानायचं कसं? अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः, आपला सगळ्यांचा जन्म अलीकडचा आहे, विवस्वान फार पूर्वी उत्पन्न झालेला आहे. तेव्हा भगवंतांनी स्थिर चर आणि अचर याच्यामध्ये व्यापून राहिलेल्या परमात्म तत्वाच्या एकरूपतेच्या दृष्टीने मी असं म्हणतो की केवळ निराकार, निर्गुण, निरवयव अशी जी सत्ता आहे त्या सत्तेपासून विवस्वान शिकला, मीच विवस्वानाला शिकवलं असं भगवंत म्हणतात. तुझे आणि माझे यापूर्वीही अनेक जन्म झाले, तुला त्यांची कल्पना नाही, मात्र मी माझे सर्व जन्म जाणतो आणि मी सर्वांचे सर्व जन्म जाणतो असं भगवंत म्हणाले. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं अभ्युत्थान होतं तेव्हा अधर्माला खाली ढकलण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची ग्लानी दूर करून परत स्वतेज धर्माला देण्यासाठी म्हणून मी मला स्वतःला उत्पन्न करतो असं भगवंत म्हणाले. जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे अजत्व जन्मणे ओ क्रियताची कर्म करणे, मी अज असताना माझा जन्म होणं आणि वस्तुतः मी कोणतीही कर्म करत नसताना मी कर्म करणं, म्हणजे माझा देह कर्म करत असताना अंतरस्थितीमध्ये अत्यंत निश्चल असणं, हे माझं जे स्वरूप ज्ञान आहे हे फार कमी जण ओळखतात. पण जे ओळखतात तो देखील परममुक्त होतो. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. विकाररहित होऊन जो माझी ही जन्म कर्म जाणतो, अर्थात आपल्या स्वतःच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मज्ञानाचाही त्याला पत्ता लागतो, त्याला ज्ञान होतं आणि तो मुक्त होऊन जातो असं भगवंत म्हणतात. वस्तुतः मी अव्यक्त असून अज्ञानी लोक मला आपल्याप्रमाणेच दृष्टोत्पत्तीला येणारा देहधारी व्यक्ती समजतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम अबुद्धया, परम भावम अजानंतो मम अव्ययम अनुत्तमम. मी अव्ययच आहे आणि सदानकदा मी व्ययरहितच आहे असं भगवंत म्हणतात. भगवद्गीतेमध्ये व्यक्त झालेला हा जो भाव आहे तो भगवद्गीतेपुरताच मर्यादित नाही, महाभारताच्या इतर पर्वांमधून देखील प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी श्रीकृष्णांनी तो वारंवार व्यक्त केलेला आहे. गीतेत तर आलेलाच आहे आणि सर्व ज्ञानी त्यांच्याविषयी तसंच सांगतात. मी युधिष्ठिराला ज्ञान सांगण्याऐवजी तुम्ही स्वतः त्याला ज्ञान का सांगत नाही असं भीष्मांनी श्रीकृष्णांना विचारलं. भीष्मांनी देह ठेवला तेव्हा युधिष्ठिराला उपदेश केला, तेव्हा भीष्मांनी उपदेश करावा असं श्रीकृष्णांनी भीष्मांना सुचवलं. तेव्हा भीष्म असं म्हणतात की तुम्ही स्वतःच त्याला का हे सांगत नाहीत. तेव्हा भीष्मांना उत्तर देताना भगवंत म्हणतात की हे कौरवा, यश आणि श्रेय यांचं मूळ मीच आहे. कोणाचंही यश आणि कोणाचंही श्रेय हे माझंच आहे. तू जरी सांगितलंस तरी तू माझंच ज्ञान सांगशील. शाश्वत अशाश्वत सर्व प्रकारचं अस्तित्व माझ्यापासूनच प्रवृत्त झालेलं आहे. भगवान श्रीकृष्णांची ही धारणा इतकी स्वयंसिद्ध आहे आणि वारंवार व्यक्त होणारी आहे की निव्वळ सत्य आणि ज्ञानमय परब्रह्माच्या व्यापकतेपुरती ती मर्यादित राहत नाही. सर्व सामर्थ्याचं केंद्र असणाऱ्या ईश्वरत्वाला देखील ती व्यापून राहते. असं असल्यामुळं सगळं महाभारताचं युद्ध संपल्यानंतर उत्तंक राजाच्या उत्तंक नावाच्या एका ऋषीनी भगवंतांना अडवलं आणि आणि भगवंतांना असं सांगितलं की या सगळ्यांचा संहार करण्याच्या नादात दुष्टांचा तू केवढ्या मोठ्या मानवजातीचा संहार घडून आणलास. उत्तंक ऋषी भगवंतांवर रागावले आणि ते म्हणाले की मी तुला शाप देतो. तेव्हा उत्तंकांना मोठ्या आत्मविश्वासाने भगवंत असं म्हणाले की उगाच तुझी तपश्चर्या मला शाप देण्याच्या भानगडीत खर्च करू नकोस, तिचा काही उपयोग होणार नाही असं भगवंत म्हणाले. असं सांगून उत्तंकांना त्यांनी आपलं विश्वरूप दाखवलं, आपण कोण आहोत हे दाखवलं. आणि ते म्हणाले की वेगवेगळी रूपं घेऊन वेगवेगळ्या वेशांनी त्रैलोक्यामध्ये धर्माच्या रक्षणासाठी संस्थापनेसाठी मी अनेक प्रकारच्या योनीतून नेहमी फिरत असतो. यावेळेला मी मनुष्य योनीत असल्यामुळं या योनीतल्या मर्यादेचे उल्लंघन करणं मला शक्य नव्हतं. मी कौरवांना पुष्कळ समजावलं पण त्यांचं ते समजावणं काय प्रकारचं होतं ते आता या मंदारनी सांगितलं. त्यांना युद्ध घडवायचं होतं पण दुसरी गोष्ट ते स्पष्ट सांगतात की मोहामुळे कौरवांना देखील माझं ऐकायचं नव्हतं. भय दाखवून मी त्यांना त्रस्त केलं, रागावलो, खरडपट्टी काढली, तुम्ही सगळे मृत्युमुखी पडाल ही वस्तुस्थिती सांगितली. पण कालधर्माने विनाशाकरता ते परिपक्व झालेले होते, ते अधर्माने ग्रस्त होते, त्यामुळे ते युद्धात गेले, त्यांचा वध झाला, पांडवांची कीर्ती झाली. तू विचारलेल्या प्रश्नांचं हे उत्तर आहे की मी का एवढं सगळं केलं. आणि अर्जुनाला उत्तंकांनी शेवटी त्यांना अशी विनंती केली की हे सगळं जाऊ देत, मी तुला शरण आहे, तू कोणालाही न दाखवलेलं आणि फक्त अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूप तू मला दाखवावंस. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेलं शाश्वत वैष्णव असं स्वरूप प्रसन्न होऊन उत्तंकाला दाखवलं. सहस्र सूर्याप्रमाणे किंवा अग्निप्रमाणे दीप्तिमान सर्व अंतराला व्यापून राहिलेलं सर्वतोमुख असं महाभुज विश्वरूप परमश्रेष्ठ विष्णूंचं वैष्णव स्वरूप पाहून तो उत्तंक ब्राह्मण विस्मय पावला असं वर्णन आहे. एकूणच आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीकृष्णांचं गुणगान गायलं गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्ण गुणी वो माते सर्वत्र करी वो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये, अशी सद्गुरूंकडे मागणी केलेली आहे. श्रीकृष्णांचे गुण गाता गाता माझं जीवन सरतं होवो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपलंही जीवन श्रीकृष्णांचे गुण गाता ऐकताना जर सरतं झालं तर आपलं जीवन श्रीकृष्णांच्या अंतिम स्वरूपाला देखील प्राप्त होऊन जाईल, चित्तशुद्धी घडून. आजचा हा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जी भजनं म्हटली गेली अतिशय संयुक्तिक, अशा सगळ्यामुळे हा कार्यक्रम अति अति शोभायमान झाला असं मला वाटतं. दिवाळीची जी पवित्रता आहे तर ती लाडू करंजा शंकर पाळी खाऊ कडबोळी याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे खरी म्हणजे। हे लहान मुलांचं गाणं आहे, लाडू करंजा शंकर पाळी वगैरे। म्हण आपण जन्मभर लहानच असतो त्यामुळे मोठ्या हौसेनी मोठे जणू कधी होतच नाही। आणि तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो की सध्या कोणाच्या तरी कोणीतरी सांगितलेल्या आहाराच्या आदेशांचं मी पालन करत असल्यामुळं निदान मला तरी घरातले सगळे लोक खाताव्या लहानच वाटतात। कालपर्यंत मी खात होतो पण आपण हे सगळं खायचं आहेच आहे, आनंद तर करायचाच आहे, पण त्या आनंदाच्या बरोबरीने नव्हे त्याच्यापेक्षा अधिक आनंद हा जो खाण्यातला आनंद आहे तो आपल्याला माहिती आहे। हा जो आनंद आहे हा सात्विक आनंद, दैवी किंवा ईश्वरी आनंद आपल्याला या निमित्ताने प्राप्त झाला। आपली दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली असं मी म्हणेन। आणि तो तुम्ही सर्वांनी मिळून केलेल्या अतिशय उत्तम तयारीने पार पाडलेल्या अशा कार्यक्रमामुळे सर्वांना मिळाला। श्रीकृष्णांचं स्मरण नरक चतुर्दशीच्या दिवशी अपरिहार्य आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अपरिहार्य आहे, समर्थ म्हणतात अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा। आणि श्रीकृष्णांचं स्मरण बलिप्रतिपदेच्या दिवशी तर आहेच आहे। आपल्या भक्ताला बलीला पाताळाचं राज्य ज्यांनी दिलं आणि भाऊबीजेच्या दिवशी तर आहेच आहे। आणि वसुबारसेच्या दिवशी तो तर गायींसाठी आणि गोपींसाठी गोकुळात गेला। श्रीकृष्णांचं स्मरण सर्व दिवाळीला व्यापून आहे। ही दिवाळी आपली या कार्यक्रमाने झाली, आता लौकिक दिवाळी आपण करणारच आहोत आणि ती देखील मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रेमाने ऐहिक लौकिक दृष्ट्या ती आपल्याला करायचीच आहे। हरि ओम तत्सत। आपल्या सगळ्यांना त्याकरता शुभेच्छा। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।